नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. ज्या नागरिकांक अनेबलिंग हाऊस नंबर म्हळ्यार ईएचएन घर नंबर दिल्यात तांणी आपली घरा नियमीत करपा खातीर अर्ज करचो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. राज्यातल्या खेळा मळाक उर्बा दिवपाक सरकारान जायती पावलां उबारल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. जुयेच्या पुलाच्या दुरुस्तीचे काम बेगोबेग सुरू करता, तशेंच फेब्रुवारी मेरेन नव्या पुलाच्या कामाक सुरवात करता अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिलां. वास्कोच्या श्री दामोदराच्या नामनेच्या भजन सप्ताहाक आयज सावन सुरवात जाल्या. कोकण रेल्वे पुलिसांनी रेल्वेतल्यान गोंयात येवपी स्थलांतरीत कामगारांची चौकशी मोहीम सुरू केल्या. आता पुराय खबरो. राज्यात सध्याक अनेबलिंग हाऊस नंबर म्हणालूच ईएचएन घर नंबर आशिल्ली 33,813 घरां नोंद आसात, जाल्यार सुमार 8 ते 10,000 जाणांनी अशें घर नंबर आजुनूय घेवंक ना. जांचे कडेन अशें घर नंबर ना तांकां ह्यान फुडें कसल्याच सरकारी येवजणेचो लाव दिवचो ना अशी म्हायती पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी दिली. कांय कारणांक लागून घरां कायदेशीर जायनात, ताका लागून ह्या घरांक सरकारान 25 ऑक्टोबर 2021 वर्सा परिपत्रक काडून ईएचएन नंबर दिल्यात. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी अशा घरांत रावपी नागरिकांक उदक, लायट तशें सरकारी येवजणेचो लाव घेवंक मेळटा काय कितें असो प्रस्न केल्लो. ह्या घरांनी रावपी 90% लोक हे गोंयकार आसात अशी म्हायती सभाघराक पंचायत मंत्र्यांनी दिली. ह्या वेळार फातोडेचे आमदार विजय सरदेसाय हांणी अशा घरांक वेंचणुके पुरती कायदेशीर घरां करतात अशें सांगून मतांचें राजकारण करचें न्ही अशें म्हणलां. मजगतीं मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार ज्या नागरिकांनी स्वताची जमीन घेवन घर बांदला तांची घरां रोका कायद्यावरवीं कायदेशीर करपाक मेळटा. हो कायदो सरकार आतां परत एकदां अशा घरांत रावपी मनशां खातीर चालीक लायतले अशी म्हायती दिल्या. गोंयच्या वेगवेगळ्या खेळा संघटनांक सरकारान वेळांत अर्थीक मजत दिवंक नाशिल्ल्यान ह्या संघटनां मदीं निरशेवणी आयिल्ल्याचो परिणाम गोंयच्या खेळगड्यांचेर जावपाक लागला. मागीर अशा खेळगड्यांक उर्बा दिवची सरकारची जापसालदारकी न्हय काय असो प्रस्न आमदार विजय सरदेसाय हांणी सरकाराक केल्लो. इतले मजगतीं मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सरकारान संघटनांक दिल्ल्या पयशाचो कसो उपेग केला, ताचे विनियोग प्रमाणपत्र दिल्ल्या उपरांत ह्या संघटनांक निधीचो फुडलो हप्तो दिता अशें म्हणला. राज्यातल्या खेळा मळाक उर्बा दिवपाक सरकारान जायती पावलां उबारल्यात अशें तांणी म्हळां. जुयेचो पूल सामको बाबत स्थितीन आसा. हो पूल जाता तितल्या बेगीन सरकारान बांदून दिवचो अशी मागणी शुन्यवराक आमदार विरेश बोरकार हांणी केल्या. ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी पुलाच्या दुरुस्तीचें काम बेगोबेग सुरू करता, तशेंच फेब्रुवारी मेरेन नव्या पुलाच्या कामाक सुरवात करता अशें आश्वासन दिलां. मजगतीं विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंयच्या वेगवेगळ्या पुलीस स्टेशनांनी 90% पुलिसांचो उणाव आसा अशें सभाघराच्या नदरेक हाडून दितना सांगलें.
Acute shortage of staff at almost 90% of the police stations in the state. It is observed that the key posts are vacant, such as PSI, 215 DYSPs, 28 for over 2 years. The Honorable High Court has also taken suo motu cognizance of the matter.
मजगतीं मुखेलमंत्र्यांनी 15 ऑगस्ट उपरांत पुलीस भरती करता अशें आश्वासन दितना सांगलें.
आमी आमचे रिजर्व बटालियन आसले तांचे कांय बी धाडटा. आतां आमचे ट्रेनिंगेक गेल्ले पुलीस जे सगळे आसा पय न्ही, जवळपास म्हाका दिसता 15 ऑगस्टाच्या उपरांत भरता सगळे.
गोंयभर
सरकार ही जमनीतली 28 फेब्रुवारी 2014 आदली घरां तशेंच बांदकामां अधिकृत करपाची तरतूद आशिल्ले गोंय भू महसूल दुरुस्ती विधेयक सभाघरांत सादर जाले. महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात हांणी हें विधेयक सभाघरांत सादर केलें. ह्या कायद्यांत नव्या 8 अ ह्या कलमाचो आस्पाव केला. 28 फेब्रुवारी 2014 पयली सरकारी जमनीत बांदिल्ली अनधिकृत घरां तशेंच बांदकामां अधिकृत करपाचे अधिकार उपजिल्लोधिकाऱ्यांक दिल्यात. चडांत चड 400 चौखण मिटर मेरेनची घरां अधिकृत करतले. उत्तर आनी दक्षिण गोंयांत जिल्लो पंचायत वांगड्यां खातीर जिल्लो पंचायत भवन सरकारान बांदून दिवचे अशी मागणी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकार हांणी केला. तशेंच दक्षिण गोंयच्या जिल्हो पंचायत कार्यालयांत कर्मचाऱ्यांचो उणाव आसा अशें तांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिले. ह्या प्रस्नाक जाप दितना पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी जिल्हो पंचायत वांगड्यां खातीर भवन बांदपाच्या नदरेंतल्यान जमीन सोदप सध्या सुरू आसा अशी म्हायती दिली. कार्यालयांत आशिल्लो कर्मचाऱ्यांच्या उणावाचो प्रस्न सुटावो करपा वांगडाच ह्या भवनाचें काम जाता तितल्या बेगीन करपा खातीर सरकार काम सुरू करतले अशें आश्वासन तांणी ह्या वेळार दिलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. वास्कोच्या श्री दामोदराच्या नामनेच्या भजन सप्ताहाक आयज दनपारा सावन सुरवात झाल्या. ह्या सप्ताहा निमतान आयज रातभर भजनाच्यो मैफिली वास्कोच्या दामोदर सालात जावपाच्यो असून ह्या भजनाच्या मैफिलीत आरती अंकलीकर टिकेकर आणि राजयोग धुरी यांच्या सयत गोया भायले आणि गोयातले नामनेचे भजनी कलाकार वाटेकार जावपाचे असात. ह्या सप्ताहा निमतान मोठ्या प्रमाणात भाविक वास्कोत जमिले असून जोशी यांच्या घराच्या सालात आशिल्ल्या श्री दामोदराचे दर्शन घेऊपा खातीर भाविकांनी गर्दी केली असा. आज दनपारा 12 सप्ताहाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी हांणी देव दामोदराक श्रीफळ अर्पण केल्या उपरांत ह्या 24 अखंड भजनी सप्ताहाची सुरवात झाली. वास्को आणि मुरगाव तालुक्यातली 29 भजनी पथकां हातूंत वाटेकार जावपाची असात. ह्या उत्सवा निमतान आयज रातभर वास्कोत भाविकांची योवत चालू उरतली. त्या खातीर ह्या वाठारांत येरादारीची खास व्यवस्था केल्ली आसा. मान्य जाल्लो गोयचो राजभास कायदो बदलून त्या धोरणाक नखलामी करपी मराठी आणि रोमी लिपीची मागणी विधानसभेत आयली. ह्या दोनूय मागण्या आड गोय राज्याचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी खंबीर भूमिका घेऊन राजभास कायद्याचो मान राखलो. ते खातीर माननीय मुखेलमंत्र्याक आमी मनाकाळजा सावन परबी भेटयतात अशें गोय कोंकणी अकादमीन म्हळां. तशेंच गोयचो अस्मिताय दीस राज्य पांवड्यार मनोवपाचो सरकारान निर्णय घेतल्या खातीर माननीय मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांकां परबी भेटयतात. त्याचबरोबर ह्या विचारा फाटल्यान रावपी विधानसभा लोकप्रतिनिधींकूय आमी दिनवासता अशें गोय कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ पूर्णानंद च्यारी हांणी उजवाडिल्ल्या पत्रकांत म्हणलां. भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाखाला नवरत्न म्हणून नोंद झाल्या कंपनीन 5 ऑगस्ट 2025 सावन भारत गौरव पर्यटन रेल्वेतल्यान मडगाव रेल्वे स्टेशनावेल्यान अष्टज्योतिर्लिंग श्रावण खाशेली यात्रा सुरू करपाची घोषणा केल्या. मडगाव सावन सुरू जावपी ह्या टूर पॅकेजीक गोयातल्यान बरो प्रतिसाद मेळपाक लागला अशी माहिती ह्या कंपनीच्या सुत्रांनी दिल्या. ह्या श्रावण स्पेशल ज्योतिर्लिंग यात्रेच्या पॅकेजीचे मोल दर मनशाक सुमार 23,880 रुपया सावन सुरू जाता. ऑनलाईन बुकींग खातीर www.irctctourism.com ह्या संकेतथळाक भेट दिवपाची अशें आवाहन कंपनीन केला. कोकण रेल्वे पोलिसांनी रेल्वेतल्यान गोयात येवपी स्थलांतरीत कामगारांची चौकशी मोहीम सुरू केल्या. काल सावन सुरू जाल्ल्या हे मोहिमेत आता मेरेन 160 जणांची चौकशी केल्या. ही मोहीम पुढले 15 दीस चालू उरतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी ऑनलाईन मालमत्ता फटवणुकी संदर्भात मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी पत्रव्यवहाराच्या माध्यमातल्यान बरयिल्ल्या निवेदनाचेर बेगोबेग कारवाय करून मुंबईतल्या ईबीओ वरवीं गुन्यांव दाखल केल्याबद्दल मुखेलमंत्र्यांनी अमित शाह हांचे उपकार मानल्यात. तसेच आपण बरयल्ल्या पत्राची जाप कोकणी भाषेत दिल्याबद्दल मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी खोस उक्तायल्या. सरकार देशातल्या प्रत्येक भाषे प्रादेशिक भाषेचे महत्व लक्षात घेऊन तिका उर्बा दिता. ही महत्वाची बाब असे मुखेलमंत्र्यांनी म्हणला. आमच्या मोगाळ राजभाषेचो अधिकृत संवादात बऱ्या अर्थान उपेग जाता आणि कोकणीची व्याप्ती वाढता ही अभिमानाची गजाल असे मुखेलमंत्र्यांनी म्हणला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसात मध्य महाराष्ट्र कोंकण आणि गोयात हलको ते मध्यम पाऊस पडपाची शक्यताय उक्तायला. तसेच वारे वराक 30-40 किलोमीटर वेगान व्हावतले. देखून नुस्तेमारांनी खोल दर्यात वच्चे न्ही अशें खात्यान कळीत केला. गोय बास्केटबॉल संघटनेन आयोजित केल्ल्या राज्य पावण्यावेल्या कनिष्ठ बास्केटबॉल सर्तीत डीबीओ फातोर्डा पणजी असोनिक्स आणि एनसीएस वास्को पंगडांनी उपांत्य फेरयेत पावल घाला. आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. ज्या नागरिकांनी इनेबलिंग हाऊस नंबर म्हळ्यार ईएचएन घर क्रमांक दिल्यात ताणें आपली घरां नियमीत करपा खातीर अर्ज करचो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. राज्यातल्या खेळा मळाक उर्बा दिवपाक सरकारान जायती पावलां उबारल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणला. जुयेच्या पुलाच्या दुरुस्तीचें काम बेगोबेग सुरू करता. तशेंच फेब्रुवारी मेरेन नव्या पुलाच्या कामाक सुरवात करता अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिलां. वास्कोच्या श्री दामोदराच्या नामनेच्या भजन सप्ताहाक आयज सावन सुरवात झाल्या. कोकण रेल्वे पोलिसांनी रेल्वेतल्यान गोयात येवपी स्थलांतरीत कामगारांची चौकशी मोहीम सुरू केल्या. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25. नमस्कार.